नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. सध्याच्या हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचो दुरुपयोग थांबोवपाक ताचे पुनरावलोकन आणि सुधारणा करपा खातीर तज्ञ समिती नेमपाची मागणी करपाक जनहित याचिका सुप्रीम कोर्टान स्विकारूंक ना. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठान काल याचिकेवर सुनावणी घेऊन न्हयकार दिलो आणि असे निरीक्षण नोंदवले की समाज बदलपाक जाय. बेंगळुरू स्थित एका टेक प्रोफेशनलाच्या हालीत झाल्या आत्महत्येच्या फाटभुयेर कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा आणि त्याचा गैरवापर रोखपाक याचिका दाखल केली. याचिकेत अशा कायद्यांचा गैरवापर रोखपाक मार्गदर्शक तत्वांची मागणी केली. लग्नावेळार दिल्यो वस्तू भेटवस्तू पैशांची यादी नोंदवून प्रतिज्ञापत्रासयत दवरपाक आणि त्याची नोंद लग्न नोंदणी प्रमाणपत्रा वांगडा जोडून दिवपा खातीर सरकारान निर्देश दिवपाची मागणी याचिकेत केल्या. याचिकेत म्हणा की हुंडाबंदी कायदो आणि आयपीसीचे कलम 498A हे लग्न झाल्या बायलांक हुंड्यांची मागणी आणि छळापासून संरक्षण करपाक आशिले. पण आमच्या देशात हे कायदे अनावश्यक आणि बेकायदेशीर मागण्यो करपा खातीर आणि घोवाच्या कुटुंबाक दडपण हाडपाक शस्त्रां थारतात. घो बायले मदीं वाद जातात. हुंडा प्रकरणात दादल्यांच्या फटीच्या प्रकरणांनी गुंतोवपाच्यो खुबश्यो घडणुको आणि प्रकरणां मुखार आल्यात, जाका लागून अत्यंत दुःखद अंत जाल्यात आणि आमच्या न्याय आणि गुन्हेगारी तपास यंत्रणेचेरूय प्रश्न निर्माण झाल्यात. केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगला की 2024 सुमार 5 लाख रस्ते अपघात झाल्यात आणि 1.80 लाख लोक मरण पावल्यात. नवी दिल्लीत केंद्राच्या ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञानाच्या प्रकल्प अभयच्या समारोप कार्यक्रमात उलयताना गडकरी यांनी म्हणले की 66% 18-34 वयोगटातले मरण आयले लोक असतात जे रस्ते अपघाताक लागून मेल्यात आणि हाका लागून देशाच्या वार्षिक GDP 3% नुकसान जाता असे त्यांनी सांगले. निर्यातीक चालना दिवपाक लॉजिस्टीक खर्च कमी करपाच्या गरजेचेरूय गडकरींनी भर दिला. प्रकल्प अभयच्या पायलट टप्पो यशस्वीरित्या पुराय केल्याबद्दल कौतुक करताना मंत्र्यांनी ट्रक चालकांची संख्या वाढवपाची तातडीची गरज असल्याचे नमूद केले. कारण देशात सध्या 22 लाख चालकांची कमी असा. प्रकल्प अभय हो देशभरातल्या ट्रक चालकांचे जीवन सुधारपाच्या उद्देशान एक उपक्रम असा. गेल्या वर्षभरात या उपक्रमाचं 6 राज्यां आणि 15 शहरांमधल्या 50,000 ट्रक चालकांच्या जीवनाचेर सकारात्मक परिणाम झाला असे त्यांनी मुखार सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन फुडल्या महिन्याच्या 1 तारखेक 2025-26 या आर्थिक वर्षा खातीर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतली. आगामी अर्थसंकल्पात देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांक फुडो करपाक सरकाराच्या आर्थिक प्राधान्यक्रम आणि वित्तीय धोरणांचे अनावरण करप अपेक्षित असा. यावेळी सरकार देशात मजबूत मुळावे सुविधा निर्माण करपाचेर भर देऊन वाढ रोजगार निर्मिती आणि वित्तीय विवेकाचेर भर दितले असे तज्ञ आणि लोकांची अपेक्षा असा. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाआधी एक खास मालिकेत आकाशवाणी न्यूज केंद्र अर्थसंकल्पाकडच्या तज्ञ आणि लोकांच्या अपेक्षा घेऊन येतलो. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे फिक्कीची महासंचालक ज्योती वीज हांणी सांगले की केंद्रीय अर्थसंकल्पान दीर्घकालीन वाढीच्या बळकटीर भर दिवप गरजेचे असा. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII ICTE समितीचे अध्यक्ष विनोद कुमार हांणी म्हणा की उत्पादन आणि रोजगार निर्मितीचेर अधिक लक्ष केंद्रित करतले अशी ताणी आशा व्यक्त केल्या. पूर्व भारत हे देशाचे ग्रोथ इंजिन असा आणि ओडिशा हो त्याचा महत्वाचा भाग असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भुवनेश्वरात उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हाचे उक्तावण करताना म्हणे. उत्कर्ष ओडिशा हे ओडिशा सरकारान आयोजित केले मुखेल जागतिक गुंतवणूक शिखर संमेलन असा, ज्याचे उद्दिष्ट राज्यात गुंतवणुकीची मुखेल सुवात आणि उद्योगिक केंद्र म्हणून भारतात स्थान दिवपाच्या उद्देशान असा. परिषदेत उलयताना प्रधानमंत्री मोदी यांनी म्हणे की पूर्व भारत हे देशाच्या वाढीचे इंजिन असा. या प्रगतीत ओडिशान महत्वाची भूमिका निभायल्या. फक्त कच्च्या मालाच्या निर्यातीवरवी जलद वाढ शक्य ना हाचेर प्रधानमंत्र्यान भर दिलो आणि ही प्रवृत्ती पूर्ववत करपा खातीर संपूर्ण औद्योगिक परिसंस्था सुधारपाच्या भारताच्या प्रयत्नाचेर उजवाड घालो. मोदी हांणी संशोधन आणि नाविन्यपूर्ण वातावरणा खातीर एक दोलायमान परिसंस्था निर्माण करपाच्या सरकारच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो आणि उद्योगांक या प्रयत्नात सरकारा वांगडा सहकार्य करपाचे आवाहन केले. लाला लजपतराय हांच्या 160व्या जयंती निमतान आज राष्ट्र तांचे स्मरण करता. दिग्गज स्वातंत्र्य सैनिक आणि स्वदेशी चळवळीचे ध्वजवाहक लाला लजपतराय हांचो जन्म 1865 ब्रिटिश राज्यातल्या पंजाब प्रांतातल्या तत्कालीन फरीदकोट जिल्ह्यातल्या धुडिकी हांगा जाल्लो. त्यांचे बापूय मुंशी राधाकृष्ण हे सरकारी शाळेत शिक्षक आशिले आणि आवयचे नाव गुलाब देवी आशिले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाची भूमिका निभायली. पंजाब केसरी म्हणून ओळख आशिले लाला लजपतराय October 1928 पोलिसांनी केल्या लाठीचार्जा वेळार त्यांच्या तकलेक गंभीर दुखापत झाल्यान त्यांना मरण आयले. लालाजी अखिल ब्रिटिश सायमन कमिशनाच्या विरोधात शांततापूर्ण निषेध मोर्चाचे फुडारपण करतासतना पोलिसांनी हो लाठीचार्ज केल्लो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.